चीनीमंडी.com पॉडकास्ट। अवध साखर कारखान्याच्या गाळप हंगामाआधी कारखान्यामध्ये पूजन। अवध साखर कारखान्याच्या गाळप हंगामासाठी कारखान्यामध्ये पूजन करण्यात आले। गव्हाणीमध्ये ऊस घालण्यात आला। अवध साखर कारखान्याचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला। पूजन पंडित राकेश शर्मा व मुकेश द्विवेदी, कार्यकारी उपाध्यक्ष फायनान्स आशुतोष त्रिपाठी यांच्या हस्ते संपन्न झाले। कार्यकारी अध्यक्ष सुखबीर सिंग यांनी छोट्या चेनचे पूजन केले। यानंतर बिर्ला फार्म कुरी केसोपूरचे शेतकरी हरपाल सिंग आणि भोले यांच्या ऊसाची गाडी वजन काट्यावर उभी करून बैलांचे पूजन केले। कार्यकारी ऊस अध्यक्ष बलवंत सिंग यांनी बैलांना प्रसाद दिला, त्यांना कुंकू लावले। यावेळी बैलांना झूल देखील देण्यात आले। शेतकरी हरपाल सिंग आणि भोले यांना बक्षीस देण्यात आले। साखर कारखान्याचे कार्यकारी अध्यक्ष सुखबीर सिंग यांनी सांगितले की साखर कारखान्याचा गाळप हंगाम 2020-21 शुभारंभ 29 ऑक्टोबरला केला जाईल। शेतकऱ्यांना ऊसाचे इंटेंट पाठवण्याची तयारी केली जात आहे। त्यांनी सांगितले की थकबाकी भागवण्याबाबत त्यांचा साखर कारखाना अग्रणी आहे। उपाध्यक्ष राजीव त्यागी, चीफ इंजिनियर धर्मेंद्र सिंग, बिडला फार्म अफजलगडचे प्रभारी व्यवस्थापक महेंद्र मान शेखावत, मनोज गोयल, विवेक कांत शर्मा, प्रवीण अग्रवाल, नीरज गुप्ता, डॉक्टर गिरीश श्रीवास्तव, ओम प्रकाश, मॅनेजर एचआर विवेक श्रीवास्तव आदी उपस्थित होते।